एहेझकेल अध्याय 14. इस्रायलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसं माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले. नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला की, मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तीची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली. त्यांनी आपल्या दृष्टीसमोर पापाला अडखळण ठेवले आहे. अशा पापिष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारू देईल. याकरिता त्यांच्याशी बोल, त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रासमोर ठेवतो आणि संदेष्टाकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तीच्या संख्येच्या मानाने मिळेल. मी इस्रायल घराण्याला परत माघारी आणीन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परकी केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो. तथापि इस्रायल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपूजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा. आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा. इस्रायलाच्या घराण्यातील प्रत्येक जण आणि इस्रायलात जे मला योग्य तेच आहे, आणि ज्यांनी मूर्तीपूजेत अशा पापांचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे, स्वतः त्यांना उत्तर देईन. माझे मुख त्यांच्यापासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर देव आहे. जर कोणी संदेष्टा भूलथापांनी बोलून संदेश देईल, तर समजावे की मीच परमेश्वर देव त्यास भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे. त्याच्या विरोधात मी माझा हात उचलेन आणि माझ्या इस्रायलातून त्यांना हिसकून देईन. ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील. संदेष्टाचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला, ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील. यासाठी इस्रायल घराने माझ्यापासून पारंगत होणार नाही. ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल, असे परमेश्वर देव म्हणतो. नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलेन. त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल, त्यांच्यावर दुष्काळ आणीन, त्यांच्यातून मानव व पशु यांना हुसकून देईन. जरी देशात नोहा, दानियल आणि योब हे तिघे असले तरी पुरे ते त्यांच्या धार्मिकतेमुळे वाचतील, असे परमेश्वर प्रभू म्हणतो. जर मी देशात क्रूर हिंस्र पशु पाठवले आणि जमीन नापीक झाली, क्रूर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणारे नसल्यामुळे देश निर्जन होईल. जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्यांचा मुलगा मुलगी यांचा बचाव करू शकणार नाही, मात्र त्यांचा स्वतःचाच बचाव होईल. मात्र देश ओसाड होईल, असे परमेश्वर देव म्हणतो. जर मी देशाविरुद्ध तलवार चालवली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशु नष्ट करेन. जरी हे तीन मनुष्य देशात असतील, असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी यांचा बचाव करू शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल. जर मी देशावर क्रोध मरी पाठवली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशु हे नष्ट करीन. जरी देशात नोहा, दानियल आणि योब असले, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करू शकणार नाही, पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील. कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझे चार हत्यार एरुश्लेमच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल. त्यांचा बचाव कसा होईल, असे परमेश्वर देव म्हणतो. त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले राहतील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणीन. पहा, ते तुम्हाकडे येतील, तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पहाल. तेव्हा एरुश्लेमवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन. तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल. त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही, हे तुम्हास कळेल, असे परमेश्वर देव म्हणतो.